कसा वाटला नाच माझा?
बेकार होपले, इनामदार बघतोय तुझ्याकडं, तू बघतीस माझ्याकडं, म्हणजे नाच बेकारच होणार.
असू दे असू दे, मला वाटलं होतं तू आत येशील माझ्या थोबाडीत मारशील म्हणून.
आणि बाणी नसती तर मारली नसती, पण ही लोकशाही, लोकशाहीमध्ये कुणी कुणा समोर कस बी नाचावं, तुम्हा म्हणजे मुका घेतला तरी चालतो.
म्हणून ती जाडी भैस तुझं चुंबन म्हणजे मुका घेत होती.
ती काय माझा मुका घेणार? मुका घ्यायचा म्हणजे तोंडात तोंड घालावं लागतं, आणि तुझ्या तोंडात तोंड द्यायचं म्हणजे वाघाच्या झपड्यात मान दिल्यासारखं आहे माहिती.
मग त्या दिवशी काय करत होता?
त्या दिवशी जुडो जुडो शिकत होतो.
शिकू नको. दोघ गाव भर नाचता हे माहिती मला.
नाचता? ती काय नाचणार माझ्या बरोबर? अगं नाचायचं म्हणजे मांडी आणि बिंबी याच्यामध्ये कंबर नावाचा भाग असावा लागतो.
खरं सांगू, नाचावं तूच, भांडावं तूच, माया बी तूच करावी आणि रागव बी तूच. अगं तुझा माझ्यावर जीव होता म्हणून मला तुला राग आला.
पण तुला कुठे आला माझा राग? तो आला असता तर इनामदाराच्या वाड्यावर नाचूच दिले नसतस, मला खेचून बाहेर काढलं असतस.
बाहेर काढलं असतं कानाखाली आवाजच काढणार होतो.
मग कशात अडलं होतं?
आडलं होतं म्हणलं जाऊ द्या. माग एकदा मारलं होतं, एक डोळा आजू झाला होता, आता पुन्हा मारायचं म्हणजे दोन्ही डोळ्याने आंधळी आणि आंधळ्या बाय बरोबर संसर्गाचा म्हणजे केवढा ताप. या आलं कुठे बक्केने आज घालतोय का म्हणून राग आवरला.
म्हणजे तुला माझा राग आला होता? तर
नुसता राग नाही, संताप आला होता असं वाटलं.
कसं वाटलं?
आज घुसावं आणि गळ्यात दाबावा
असं. मग दाब की
काय?
गळा
गळा दाबू दाबू दाबू.
मी दाबू का गळा?
अरे शाळेतून इकडे कसं आलास?
गुरुजी म्हणाले दप्तर बरोबर घरी जा.
मग दप्तर कुठे हरवलंस?
माझ्या
आपल्या लवशीर मध्ये भावी पिढीला सत्या नाच होणार.